Nintendo Switch 2 जल्द ही आ रहा है।
Die Nintendo Switch 2 kommt bald.
Angela Merkel जर्मनी की पहली महिला चांसलर थी।
Angela Merkel war die erste weibliche Kanzlerin Deutschlands.
उसने 2005 से 2021 तक सेवा की।
Sie hat von 2005 bis 2021 gedient.
Merkel एक मजबूत नेता थी।
Merkel war eine starke Führungskraft.
उसके पास जर्मनी के लिए एक स्पष्ट दृष्टि थी।
Sie hatte eine klare Vision für Deutschland.
बहुत से लोग उसकी अगुवाई को याद करते हैं।
Viele Menschen erinnern sich an ihre Führung.
उसे कई नागरिकों द्वारा याद किया जाता है।
Sie wird von vielen Bürgern vermisst.
नीतियां एकता और शांति के बारे में थीं।
Ihre Politiken befassten sich mit Einheit und Frieden.
कई देशों ने मार्गदर्शन के लिए उसकी ओर देखा।
Viele Nationen schauten zu ihr um Rat.
Angela विज्ञान और प्रगति में विश्वास करती हैं।
Angela glaubt an die Wissenschaft und den Fortschritt.
वो पर्यावरण पर केंद्रित थी।
Sie konzentrierte sich auf die Umwelt.
उसकी विरासत लंबे समय तक चलेगी।
Ihr Erbe wird lange bestehen bleiben.
उसने जर्मनी को बेहतर के लिए बदल दिया।
Sie hat Deutschland zum Besseren verändert.
Angela Merkel इतिहास का एक हिस्सा है।
Angela Merkel ist ein Teil der Geschichte.
Atlético Madrid और Barcelona स्पेन के सबसे बड़े फुटबॉल क्लबों में से दो हैं।
Atlético Madrid und Barcelona sind zwei der größten Fußballvereine in Spanien.
उनकी प्रतिद्वंद्विता रोमांचक और इतिहास से भरी है।
Ihre Rivalität ist aufregend und voller Geschichte.
अपने आखिरी मैच में Atlético Madrid ने 3-2 से जीत हासिल की।
In ihrem letzten Spiel gewann Atlético Madrid 3-2.
इस मैच ने उनकी ताकत और कौशल को दिखाया।
Dieses Spiel zeigte ihre Stärke und Fähigkeiten.
उन्होंने खेल के दौरान बहुत अच्छा खेला।
Sie spielten während des Spiels sehr gut.
दोनों टीमों के पास कई मौके थे।
Beide Mannschaften hatten viele Chancen.
Barcelona ne bhi achhi kheli lekin score nahi kar payi.
Barcelona hat auch gut gespielt, konnte aber nicht scoren.
Unke paas kuch achhe avsar the.
Sie hatten einige gute Möglichkeiten.
Atlético Madrid ne bahut achhe se bachav kiya.
Atlético Madrid hat sehr gut verteidigt.
Isne Barcelona ko khel jeetne se roka.
Das hielt Barcelona davon ab, das Spiel zu gewinnen.
Match ke baad prashansakon ne Atlético Madrid ki prashansa ki.
Nach dem Spiel lobten die Fans Atlético Madrid.
दोनों टीमों ने शानदार प्रदर्शन दिखाया।
Beide Teams zeigten eine großartige Leistung.
इस खेल के आंकड़ों का विश्लेषण किया जाएगा।
Die Statistiken aus diesem Spiel werden analysiert.
फुटबॉल प्रशंसक हमेशा ऐसे मैचों की प्रतीक्षा करते हैं।
Fußballfans freuen sich immer auf solche Spiele.
शिक्षा मानव विकास का एक मौलिक भाग है।
Bildung ist ein grundlegender Teil der menschlichen Entwicklung.
अलग अलग देशों ने अपने अद्वितीय शैक्षिकी मॉडल विकसित किए हैं।
Verschiedene Länder haben ihre einzigartigen Bildungsmodelle entwickelt.
Finnland में शिक्षा छात्रों की भलाई पर ध्यान केंद्रित करती है।
In Finnland konzentriert sich die Bildung auf das Wohlbefinden der Schüler.
छात्र कम औपचारिक आकलनों में भाग लेते हैं।
Die Studenten engagieren sich in weniger formellen Bewertungen.
जापान में शिक्षा अनुशासन और सम्मान को प्राथमिकता देती है।
In Japan priorisiert die Bildung Disziplin und Respekt.
ये छात्रों के बीच समुदाय की एक मजबूत भावना की ओर ले जाता है।
Das führt zu einem starken Gemeinschaftsgefühl unter den Schülern.
संयुक्त राज्य अमेरिका में ध्यान अक्सर परीक्षणों पर होता है।
In den Vereinigten Staaten liegt der Fokus oft auf Tests.
ये दृष्टिकोण अक्सर छात्रों में तनाव उत्पन्न करता है।
Dieser Ansatz erzeugt oft Stress unter Lernenden.
फिनलैंड जैसे देशों में एक अधिक समग्र दृष्टिकोण अपनाते हैं।
Länder wie Finnland verfolgen einen ganzheitlicheren Ansatz.
ये रचनात्मकता और आलोचनात्मक सोच कौशल को बढ़ावा देता है।
Das fördert Kreativität und kritisches Denken.
दुनिया के चारों ओर कई शैक्षिकी प्रणाली मौजूद हैं।
Rund um die Welt existieren viele Bildungssysteme.
प्रत्येक प्रणाली अपनी संस्कृति और इतिहास को दर्शाती है।
Jedes System reflektiert seine Kultur und Geschichte.
इन भिन्नताओं को समझना वैश्विक शिक्षा को बढ़ा सकता है।
Das Verständnis dieser Unterschiede kann die globale Bildung verbessern.
Sleep Token के नए एल्बम Caramel के चारों ओर की प्रत्याशा स्पष्ट है।
Die Erwartung um das neue Album von Sleep Token mit dem Titel Caramel ist spürbar.
Fans ne is pal ka besabri se intezar kiya hai, band ke safar ka anusaran karte hue unki shuruaat se.
Fans haben ungeduldig auf diesen Moment gewartet, nachdem sie die Reise der Band seit ihrer Gründung verfolgt haben.
Band ki anokhi dhwani, vibhinn shailiyon ka ek sangam, ne unhe ek samarpit anuyayi prapt kiya.
Der einzigartige Klang der Band, eine Fusion verschiedener Genres, hat ihr eine treue Anhängerschaft eingebracht.
Is album par pratyek track bands ki signature style ko sankuchit karne ka vaada karta hai, aadhyatmik dhunon ko bhari vaadyantron ke saath milakar.
Jeder Titel auf diesem Album verspricht, den charakteristischen Stil der Band einzufangen und ätherische Melodien mit kräftigen Instrumentals zu verbinden.
Samikshak pehle hi album ke sambhavit prabhav par sangeet drishya ke bare mein anuman lagane lage hain.
Die Kritiker haben bereits begonnen, über das potenzielle Auswirkungen des Albums auf die Musikszene zu spekulieren.
Fans anuman lagate hain ki Karimal band ki disha ko phir se paribhashit kar sakta hai aur unki kala ko uncha utha sakta hai.
Die Fans spekulieren, dass Karamell die Trajektorie der Band neu definieren und ihre Kunstfertigkeit steigern könnte.
Jab release ki tareekh najdeek aa rahi hai, utsaah purane prashansakon ke beech badhta ja raha hai.
Mit dem Veröffentlichungstermin, der näher rückt, steigt die Aufregung unter den hartgesottenen Fans.
Jaise jaise release ka samay nazdeek aata hai, social media atkalon aur prashansak siddhanton se goonjta hai.
Mit dem bevorstehenden Release summt die Social Media Welt vor Spekulationen und Fantheorien.
Is bare mein charchaein hain ki Karamell kis kalatmak disha mein ja sakta hai.
Es gibt Diskussionen über die lyrischen Themen und die künstlerische Richtung, die Karamell einschlagen könnte.
Vistrit vipanan ranneetiyon ke saath, album ka launch ek vyapak darshakon ko mohit karne ke liye nirdharit hai.
Mit umfangreichen Marketingstrategien ist der Launch des Albums auf ein breiteres Publikum ausgelegt.
Ant mein, Karamell ek amit chhap chhodne ke liye taiyar hain.
Letztlich wird Karamell einen bleibenden Eindruck im Genre hinterlassen.
Jab prashansak iski release ka intezaar kar rahe hain, ve Karamell dwara kholne ki sambhavnaon par vichar kar rahe hain.
Während die Fans die Veröffentlichung erwarten, denken sie über die Möglichkeiten nach, die Karamell entfalten könnte.
Jean-Louis Trintignant, ek naam jo French cinema ke saath samanarthi hai, ne apne shandar career ke dauran prashansa aur jaanch dono prapt ki hain.
Jean-Louis Trintignant, ein Name, der mit dem französischen Kino gleichbedeutend ist, hat sowohl Bewunderung als auch Überprüfung im Laufe seiner illustren Karriere gesammelt.
Media ne aksar use ek jatil aur rahasyamay vyakti ke roop mein darshaya hai, jisse janta ki jigyasa badh rahi hai.
Die Medien haben ihn oft als komplexe und rätselhafte Figur dargestellt, was das öffentliche Interesse weckt.
Alochak tark karte hain ki yeh chitran, jabki dilchasp hai, aksar uske kalatmak prayason ki gehrai par dhyan nahi deta.
Kritiker argumentieren, dass diese Darstellung, während sie faszinierend ist, oft die Tiefe seiner künstlerischen Bestrebungen übersieht.
Uski vibhinn bhumikaye apnane ki ichcha, romantic lead se lekar gehan charitra adhyayan tak, uski bahuparkarita ko pradarshit karti hai.
Seine Bereitschaft, vielfältige Rollen anzunehmen, von romantischen Hauptrollen bis hin zu tiefgehenden Charakterstudien, zeigt seine Vielseitigkeit.
Iske alawa, media kathaon dwara aakar di gayi dharana uske waris par mahatvapurn prabhav dal sakti hai.
Darüber hinaus kann die Wahrnehmung, die durch Mediennarrative geprägt wurde, sein Erbe erheblich beeinflussen.
Uski sarvajanik chhavi aur niji jeevan ki yeh juxtaposition ek gehre samajhne ke liye aamantrit karti hai uski jatiltaon.
Die Juxtaposition seiner öffentlichen Persona und seines Privatlebens lädt zu einem tieferen Verständnis seiner Komplexität ein.
Ant mein, Jean-Louis Trintignant ki kahani ek kalakar aur darshakon ke beech ke jatil rishte ki gawahi hai.
Letztendlich ist die Erzählung von Jean-Louis Trintignant ein Zeugnis für die komplizierte Beziehung zwischen einem Künstler und dem Publikum.
Gehan Vishleshan ke madhyam se, koi bhi Jean-Louis Trintignant ko ek prateek ke roop mein sarah sakta hai.
Durch eine gründliche Analyse kann man die Schichten wertschätzen, die Jean-Louis Trintignant als ein Ikone definieren.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.